आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रो रासायनिक उत्पादनांवरचं सीमाशुल्क तात्पुरतं रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। 2025-26 या आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादनांची 38,424 कोटी रुपये इतकी विक्रमी निर्यात। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। राज्यात ठिकठिकाणी हनुमान जयंतीचा उत्साह आणि राज्याच्या विविध भागात येत्या 2 दिवसात गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता। 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेट्रो रासायनिक उत्पादनांवरचं सीमाशुल्क तात्पुरतं रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। ही सवलत येत्या 30 जूनपर्यंत लागू राहील। प्लास्टिक, वेष्टनं, औषधं, रसायनं, वस्त्र, वाहनांचे सुटे भाग, खतं आणि इतर औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरली जाणारी रसायनं अशा विविध उत्पादनांचा यात समावेश आहे। सध्याच्या भूराजकीय संघर्षाचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर झाला असून त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये या हेतूनं सध्या ही सवलत दिल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची विशेष बैठक झाली। प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पश्चिम आशियातल्या संघर्ष स्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातल्या उपक्रमांविषयी चर्चा झाली, तसंच विविध मंत्रालयं विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। यासंदर्भातली ही दुसरी बैठक होती। भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात संरक्षण सामग्री उत्पादनांची 38,424 कोटी रुपयांची विक्रमी निर्यात केली असून गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 14,802 कोटी रुपये म्हणजेच 62.66% इतकी वाढ झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। यात सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांचा वाटा 54.84% तर खासगी क्षेत्राचा वाटा 45.16% इतका आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या कामगिरीची प्रशंसा केली आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव संमत झाला, तसंच 2026-27 केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला। दुसऱ्या टप्प्यात संसदेत वित्त विधेयक 2026 आणि विनियोग विधेयक 2026 याला मंजुरी मिळाली। या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पश्चिम आशियामधल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारची भूमिका मांडली। ग्राहकांना विजेचा प्रीपेड मीटर बसवणं अनिवार्य नसल्याचं ऊर्जामंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। सरकार खासगी कंपन्यांप्रमाणेच ग्राहकांना प्रीपेड मीटर स्वीकारण्याची सक्ती करत असल्याचा दावा त्यांनी फेटाळला। मात्र विजेचं बिल वारंवार थकवणाऱ्यांना प्रीपेड मीटर पद्धत स्वीकारावी लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं। ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता असलेल्या व्यक्तींना केवळ समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणं पुरेसं नसून त्यांना देशाचे सन्माननीय नागरिक म्हणून सक्षम बनवणं ही आपली सामायिक जबाबदारी असल्याचं राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय। संयुक्त राष्ट्रांनी 2 एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम जागृती दिवस म्हणून निश्चित केलाय। त्यानिमित्त ते आज राज्यसभेत बोलत होते। ऑटिझम असलेल्या व्यक्तींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी संसद वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले। देशातलं दळणवळणाचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणून भारतीय टपाल विभागानं यशस्वी वाटचाल केली असून 2030 सालापर्यंत जागतिक स्तरावरही भारतीय टपाल सेवा आपला वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केलाय। सहारनपूर इथल्या टपाल विभागाच्या प्रशिक्षण केंद्राला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी त्यांनी प्रशिक्षण केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही केलं। विकसित भारताची उभारणी कुशल आणि समर्पित मनुष्यबळाच्या आधारावर होणार असून ईज ऑफ लिव्हिंग म्हणजेच जीवन सुलभता आणि जीवनाचा दर्जा उंचावणं हेच प्रशासनाचं प्रमुख उद्दिष्ट असायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज कर्मयोगी साधना सप्ताह 2026 या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करत होते। आजचं प्रशासन नागरिक देवो भव या मंत्रानं प्रेरित असून सार्वजनिक सेवा अधिक सक्षम, संवेदनशील आणि नागरिक केंद्री करण्यावर यात स्पष्ट भर देण्यात आल्याचं ते म्हणाले।
आज गवर्नेंस के जिस सिद्धांत को लेकर हम आगे बढ़ रहे हैं उसका मूल मंत्र है नागरिक देवो भव। इस मंत्र में समाहित भावना के साथ आज पब्लिक सर्विस को ज्यादा कैपेबल, नागरिकों के लिए ज्यादा सेंसिटिव बनाने पर फोकस किया जा रहा है। अब शासन को सिटीजन सेंट्रिक बनाकर एक नई पहचान दी जा रही है।
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात आज हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। पहाटे जन्मोत्सव साजरा केल्यावर भाविकांनी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली। समर्थ रामदास यांनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांमध्ये तसंच गावोगावच्या हनुमान मंदिरांमध्ये उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सांगली जिल्ह्यात बहे, तुंग आणि पुणदी यासह अनेक ठिकाणी हनुमान जयंती भक्तिमय वातावरणात साजरी होते। सोलापूर जिल्ह्यातल्या गौडगावच्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतोय। आज सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी काढण्यात आली। गोंदिया शहरातल्या हनुमान मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। भोंदूबाबा अशोक खरात याला नाशिक इथल्या न्यायालयानं आज एका गुन्ह्यामध्ये येत्या 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली। खरातवर अनेक गुन्हे दाखल असून त्याला 3 वेळा पोलीस कोठडी दिली आहे। त्यानंतर काल एका प्रकरणात त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी पाठवण्याचे आदेश न्यायालयानं दिले। मात्र दुसऱ्या एका प्रकरणात आज पोलिसांनी त्याला हजर केल्यावर सत्र न्यायाधीशांनी 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली। सर्च अर्थात सोसायटी फॉर एज्युकेशन एक्शन अँड रिसर्च या संस्थेच्या संचालकपदावर डॉ आनंद बंग यांची निवड झाली आहे, तर निर्माण या संस्थेच्या संचालकपदावर अमृत बंग यांची निवड झाली। सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय आणि डॉ राणी बंग यांनी स्थापन केलेल्या सर्च या संस्थेनं लोकसहभागातून आरोग्यसेवा आणि संशोधन यामधून जागतिक पातळीवर ठसा उमटवलाय। मुंबईतल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या एक खिडकी प्रणाली या अभिनव उपक्रमाला प्रतिष्ठेचा स्कॉच गोल्ड पुरस्कार मिळालाय। नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। चित्रपट, मालिका, जाहिराती आणि इतर दृकश्राव्य प्रकल्पांच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एकाच ठिकाणी आणि जलद गतीनं उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या कलागरे या विभागानं एक खिडकी प्रणाली हा नाविन्यपूर्ण योजना सुरू केली होती। मार्च महिन्यात युपीआयद्वारे सुमारे 22.64 अब्ज रुपयांच्या व्यवहारांची नोंद झाल्याची माहिती वित्तीय सेवा विभागानं समाजमाध्यमावरून दिली आहे। हवामान। राज्यात विविध ठिकाणी आज आणि उद्यासाठी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बीड, जालना, पुणे, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर या 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। संपूर्ण विदर्भ, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। येत्या 2 दिवसात धुळे, नाशिक, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पेट्रो रासायनिक उत्पादनांवरचं सीमाशुल्क तात्पुरतं रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। 2025-26 या आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादनांची 38,424 कोटी रुपये इतकी विक्रमी निर्यात। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। राज्यात ठिकठिकाणी हनुमान जयंतीचा उत्साह आणि राज्याच्या विविध भागात येत्या 2 दिवसात गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता। 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।